आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रपती देशाला करणार संबोधित. पंतप्रधानांनी राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी आणि कलाकारांशी दिल्ली निवासस्थानी साधला संवाद. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुबियांतो यांचं 4 दिवसांच्या भारत भेटीवर आगमन. प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणार. देशभरात आज 15वा मतदार दिन साजरा होणार. दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात ओडिशा अव्वल स्थानी. ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन. आणि भारत इंग्लंड दरम्यान 20 षटकांच्या मालिकेतला दुसरा सामना आज चेन्नईत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या राष्ट्रीय वाहिनीवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी 7 वाजता त्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. त्यानंतर लगेचच राष्ट्रपतींच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद प्रसारित केला जाईल. आकाशवाणीवर रात्री 9:30 वाजता प्रादेशिक वाहिन्यांवरून या भाषणाचा प्रादेशिक अनुवाद प्रसारित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असलेले राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि चित्ररथांच्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व नागरिकांनी अत्यंत जबाबदारीनं आपापली कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपल्या देशातली विविधता आणि राष्ट्रीय एकता या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. सर्व सहभागींनी विविध राज्यांच्या लोकांशी संवाद साधून एक भारत श्रेष्ठ भारत भावनेला बळकटी द्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या दरम्यान आज चर्चा होणार आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेऊन परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. यानंतर विविध करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर काल दिल्लीत आगमन झालं. ते आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहतील तसंच उपराष्ट्रपतींची भेट घेतील. संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असून ते उद्या दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुबियांतो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारताच्या पूर्वेकडील देशांसंदर्भातल्या धोरणातला आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रासंदर्भात इंडोनेशिया हा महत्वाचा देश आहे. सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकता गरजेची असल्याचं मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक व्यक्ती सहकारी चळवळीत जोडला जाऊन खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. येत्या अर्थसंकल्पात गुजरातमधले ज्येष्ठ सहकारी नेते त्रिभुवनदास पटेल राष्ट्रीय सहकार विद्यापीठाची घोषणा होईल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी अमित शहा यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातील कार्यक्रमाची दिनदर्शिका, राष्ट्रीय शहरी सहकार वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबईतल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. सर्व शहरी सहकारी बँकांसाठी ही अग्रणी संस्था म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आज देशभरात 15वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त, इतर राज्यांचे निवडणूक आयुक्त देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापनात येणाऱ्या मुख्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी काल समारोप झालेल्या 2 दिवसीय परिषदेत उपस्थित राहिलेले निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मतदार दिवसाची यंदाची संकल्पना मतदानासारखं काहीच नाही, मी निश्चित मतदान करणार अशी आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्काराचं वितरण होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीती आयोगानं काल दिल्लीत यावर्षीचा वित्तीय आरोग्य निर्देशांक जारी केला. त्यानुसार 18 प्रमुख राज्यांमध्ये वित्तीय आरोग्याच्या बाबतीत ओडिशा राज्यानं बाजी मारत अव्वल स्थान मिळवलं आहे. ओडिशानं 67.8 गुण मिळवले आहेत. त्यानंतर छत्तीसगड गोवा यांचा क्रमांक लागतो. आघाडीच्या राज्यांचं वित्तीय आरोग्य मजबूत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. महसूल एकत्रीकरण, खर्च व्यवस्थापन आणि कर्ज शाश्वतता यामध्ये या राज्यांची उत्कृष्ट कामगिरी नोंदवली गेली आहे. यामध्ये वित्तीय दूरदर्शित्व आणि कर्ज शाश्वतता मजबूत झाल्यानं झारखंड राज्याच्या वित्तीय आरोग्यात सुधारणा दिसून येत आहे. तर खर्च गुणवत्ता, कर्ज व्यवस्थापनातल्या कमकुवत कामगिरीमुळे कर्नाटक राज्याच्या वित्तीय आरोग्यात घसरण झाल्याची नोंद अहवालात नमूद केली आहे. विशिष्ट वित्तीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वतवाद सुनिश्चित करण्यासाठी लक्षित सुधारणांची आवश्यकता या ही आंतरराज्य असमानतेतून अधोरेखित होत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालाचं प्रकाशन 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ अरविंद पनगडिया यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी संतुलित प्रादेशिक विकास, दीर्घकालीन वित्तीय शाश्वतता आणि विवेकी प्रशासनासाठी राज्यांनी स्थिर वित्तीय मार्गाचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली. जगाला भारताकडे आकर्षित करण्यात विश्वास आणि बुद्धिमत्ता हे दोन घटक सर्वात महत्वाचे असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस इथं जागतिक आर्थिक मंचामध्ये ते वार्ताहरांशी संवाद साधत होते. सध्या जगासमोर सर्व अडचणी समस्या असूनही बौद्धिक संपदा हक्कांचा आदर करणारा अतिशय विश्वासार्ह देश म्हणून भारत उदयाला आला असल्याचं वैष्णव म्हणाले. भारतानं सर्व परिस्थितीत शांतता, सर्वांची वाढ आणि सर्वसमावेशक विकास यांच्यावर विश्वास असलेला देश ही प्रतिमा जगासमोर ठेवण्यात यश मिळवलं आहे. जागतिक कंपन्या भारताविषयी आशावादी आणि उत्साहित आहेत. तसंच भारतात विस्तार करण्याचा विचार करत असून नव्या कंपन्याही भारतात उद्योग सुरु करण्यास इच्छुक असल्याचं वैष्णव म्हणाले. देश आणि राज्याची प्रगती ही तरुणांच्या प्रगतीवर अवलंबून असल्याचं प्रतिपादन त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक डॉ माणिक सहा यांनी केलं आहे. आगरतळा इथं काल त्रिपुरा स्टार्टअप धोरणाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तरुण हे राष्ट्र आणि राज्याची खरी संपत्ती आहे. पंतप्रधानही तरुणाईच्या शक्तीवर भर देतात आणि पारंपरिक नोकऱ्यांपलीकडचा विचार करून कमाई करण्यासाठी प्रोत्साहित करतात असंही सहा म्हणाले. मुंबई आणि जयपूरमध्ये अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत सक्तवसुली संचालनालयानं 13 ठिकाणी छापे घातले. प्लॅटिनम हन या खासगी कंपनीमार्फत राबवल्या जाणाऱ्या फसव्या योजना उघडकीस आल्यामुळे हे छापे टाकण्यात आले. कंपनीनं दागिने आणि रत्नांच्या गुंतवणुकीवर 2-9% साप्ताहिक परतावा देण्याचं आश्वासन देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप असून संबंधित बँक खात्यातील 21.75 कोटी रुपये गोठवले गेले आहेत. ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर 70च्या दशकात त्यांनी बीड इथं वकिलीला सुरुवात केली. 80च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. वर्धा इथल्या 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कायदा आणि माणूस, विधिमंडळ आणि न्यायसंस्था यांसारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 1999 साली निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत राहिले. चपळगावकर यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्रिकेट. पुरुष क्रिकेटच्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना आज चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली संघानं मालिकेतला पहिला सामना 7 गडी राखून जिंकला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रपती देशाला करणार संबोधित. पंतप्रधानांनी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी कलाकारांशी दिल्ली निवासस्थानी साधला संवाद. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुबियांतो यांचं 4 दिवसांच्या भारत भेटीवर आगमन. प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणार. देशभरात आज 15वा मतदार दिन साजरा होणार. दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात ओडिशा अव्वल स्थानी. ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन. आणि भारत इंग्लंड दरम्यान 20 षटकांच्या मालिकेतला दुसरा सामना आज चेन्नईत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.